सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आ चुकी है महक एमएच 935 लेकर. बातें यहां पर ऑलरेडी शुरू हो चुकी है. आज हम बात कर रहे हैं इंटरनेशनल पिकनिक डे. रिसेंटली असं मला कळालं की भरपूर जे काही जॉब्स आहेत ते सुद्धा गेले आहेत. जेव्हापासून टुरिझम हॉस्पिटॅलिटी बंद झालं आहे कारण की लॉकडाऊन सुरू आहे, 38 मिलियन पेक्षा जास्त ऑल वर्ल्ड लॉस झाला आहे जॉबचा. सो या सगळ्या सिनारिओमध्ये आज आपण सेलिब्रेट करतो इंटरनॅशनल पिकनिक डे. कारण की कसं आहे ना, जे रियालिटी आहे त्यातनं थोडंसं बाहेर येऊन थोडंसं फॅन्टसी वर्ल्डमध्ये जाऊन आपल्या माइंडला रिलॅक्स करणं तितकं जास्त गरजेचं आहे. सो जस्ट इमॅजिन की अगर लॉकडाऊन खतम हो जाएगा तो सबसे पहले, जब लॉकडाऊन खतम होगा तब आप सबसे पहले कहां पर जाना चाहोगे, कहना क्या है. यहां पर जो हमारी फोन लाइन फ्लैश हो रही है ना मेरे सामने उनका.
हॅलो, मी प्रियंका. लॉकडाऊन संपलं तर मला तसं तर कुठे जायचं नाहीये, पण सगळेजण आमच्या घरी येणार आहेत.
ते आमची
ओपनिंग सेरेमनी होती, ती पोस्टपोन झाली कोरोनामुळे.
ओ हो हो, हाऊस वॉर्मिंग सेरेमनी.
येस.
मग घर खूप सुंदर तयार झालं असेल ऑलरेडी ना, आता सेरेमनी ठरली होती म्हणजे.
हो ना, सगळे वाट बघतायत आता कधी सगळं नॉर्मल होईल.
अरे यार, सच में हमको नहीं इन्व्हाइट करेंगे आप?
अरे आप तो आएंगे, आप कैसे नहीं आएंगे?
जरूर हम भी इंतजार कर रहे हैं कि जब ये एक बार लॉकडाउन खत्म हो जाए तो हम आपका फंक्शन जरूर अटेंड कर लेंगे.
हाँ, थैंक यू.
बात ऐसी है ना कि इन्होंने हमको इनवाइट कर लिया है, मतलब अभी लॉकडाउन के बाद की पहली पार्टी होगी इनके पास और पहला जो खाना खाएंगे फंक्शन वाला वो इन्हीं के पास खाएंगे. नहीं, बुक्कड़ वगैरह टाइप की नहीं हूँ मैं, पर ये सारे फंक्शन का खाना भी तो मैं मिस कर रही हूँ और घूमना भी मैं मिस कर रही हूँ. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर ऑन दी ओकेजन ऑफ इंटरनेशनल पिकनिक डे बताइए कि लॉकडाउन के बाद सबसे पहले आप कहां पर जाओगे. नंबर मेरा 9607007935. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.